अध्याय 18 ओपन विजन्स फ्रॉम हेल. नरकामधून झालेले मला काही थेट दृष्टांत, उघड्या डोळ्यांनी पाहिलेले दृष्टांत. प्रभूने मला सांगितलं की हे जे दृष्टांत बघणार आहे ते पुढील काळामध्ये आणि हे होणार आहे, परंतु मी ज्या वेळेस येणार आहे माझ्या वधूला तिचा सुटकारा करण्यासाठी माझ्या चर्चचा, आणि ते हे दृष्टांत बघणार नाही. माझ्या लोकांना तुम्ही जागे व्हा, मी तुतारी फुंकणार आहे आणि अलार्म वाजवणार आहे पूर्ण पृथ्वीच्या कोपऱ्यांमध्ये, आणि मी पुन्हा येईल जसं माझं शब्द मी म्हटलेलो आहे. मी बघितलं त्या दृष्टांतात तर तो उडणारा जळता सर्प जो नरकाच्या उजव्या हातामध्ये होता, आणि येशू म्हटलं चल ये आत्मा काय म्हणत आहे जगास ते बघू. आणि आम्ही बघितलं तर त्या जळत्या सर्पाचं जे शिंग होते ते सर्व लोकांच्या शरीरामध्ये त्या शिंगांनी प्रवेश केला. पुष्कळसे लोक हे पछाडले होते त्या सर्पाच्या शक्तीमुळे. आणि मी बघितलं की एक मोठं श्वापद त्या मोठ्या जागेमधून हे वर आलं आणि मनुष्याच्या मध्ये त्याचं रूपांतर झालं. पृथ्वीतले सर्व रहिवासी हे सर्व त्याच्यापासून दूर पळाले, काही जंगलामध्ये पळाले, काही केव्समध्ये म्हणजे गुहेंमध्ये पळाले, आणि काही वेगवेगळ्या बंकर्समध्ये जिथं बॉम्बपासून रक्षण होतं तिथं ते पळाले. ते अशा ठिकाणामध्ये पळत होते जिथं त्यांना संरक्षण मिळेल याच्यापासून आणि या श्वापदाच्या डोळ्यांपासून वाचतील असं त्यांना वाटत होतं. कुणीच त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती करत नव्हते किंवा येशूविषयी बोलत नव्हतं. आणि तो आवाज मला म्हटला माझे लोक कुठं आहेत, आणि मग मी जवळून बघितलं तर मी लोकांना पाहिलं ते जणू काय मृत माणसांसारखे चालताना मला दिसत होते. आय सॉ पीपल लाईक डेड मॅन वॉकिंग. आणि तिथं खूपच दुःख होतं हवेमध्ये, आणि कुणीच डावीकडं किंवा उजवीकडे वळत नव्हतं. मी बघितलं की काहीतरी अदृश्य शक्ती या पूर्ण लोकांना ताब्यामध्ये घेत आहे. आणि मग एक आवाज तिथं आकाशामधून आला आणि त्यांनी तो आवाज तो ऐकला आणि त्याचं ते ऐकलं. त्याला त्याच्या आवाजाला ते घाबरून जणू काय आज्ञा पाळत होते. ते एकमेकांशी बोलत नव्हते. आणि मी तो आकडा 666 पण मी बघितलं की प्रत्येकाच्या कपाळपट्टीवर आणि त्यांच्या हातावर तो लिहिलेला होता. मी बघितलं की काही सैनिक हे घोड्यांवर पण बसलेले आणि लोकांना जणू काय ते मेंढरांप्रमाणे हाकत होते, जणू काय ते मेंढरा आहेत किंवा काही जनावर आहेत अशा पद्धतीत. आणि जो अमेरिकेचा जो झेंडा होता अमेरिकन फ्लॅग हा पूर्णपणे फाटलेला होता आणि तिथं तुकडे तुकडे त्याचे झाले होते आणि खाली जमिनीवर पडला होता. कुठल्याच प्रकारचा आनंद किंवा हसणं किंवा आनंद या पृथ्वीवर दिसत नव्हता. सर्व ठिकाणामध्ये मृत्यू आणि पाप हे होत. आणि मनुष्य एकमेकांच्या मागे एका मोठ्या दुकानामध्ये जणू काय चालले होते. आणि ते हळूवारपणे खूपच दुःखी रीतीने आणि घाबरलेल्या स्थितीमध्ये होते. आणि तिथं ते अनेक असे सोल्जर्स म्हणजे सैनिक मला दिसत होते. आणि त्या पूर्ण स्टोअरमध्ये एक असं फेन्स लागलं होतं, कुंपण होतं, आणि तिथं अनेक असे ते संरक्षण करण्यासाठी सैनिक होते. मी बघितलं तर वेगळ्या प्रकारचे असे सैनिक आणि युद्धाचे त्यांनी पोशाख घातलेला होता. मी तिथं झॉम्बीज म्हणजे जे अर्धे माणसं आणि अर्धे श्वापद असतात असे लोक पण मी बघितले, जे या लोकांना त्या मोठ्या स्टोअरमध्ये किंवा त्या दुकानामध्ये जणू काय ते नेत होते. आणि मी बघितलं की ते फक्त जे खाण्यापिण्यापुरतं कमीत कमी जे काय असेल तेवढंच ते घेऊ शकत होते. आणि जसं जसं प्रत्येक जण हे विकत घेत होता, तर एक मोठी हिरव्या रंगाची मिलिटरीची ट्रक, आर्मी ट्रक त्या ठिकाणामध्ये होती आणि तिच्या वरती चांगलं सुरक्षा होती आणि ती सुरक्षित होती. आणि एक हॉस्पिटल प्रमाणे मी एक क्लिनिक बघितली आणि तिथे लोकांचे परीक्षण चाललं होतं की त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे संसर्गजन्य रोग तर नाहीत किंवा कोणी अपंग तर नाहीत. आणि पुष्कळसे लोक त्याच्यामधून असे जे असे सापडले त्यांना वेगळं करण्यात येत होतं. आणि त्या परीक्षेमध्ये जे कोणी अयशस्वी होत होते शारीरिक परीक्षेमध्ये त्यांना दुसऱ्या खोलीमध्ये नेण्यात येत होते. आणि त्या खोलीमध्ये खूप सुंदर रीतीने असे काही स्विच बटन इलेक्ट्रिकल असे काही भिंतींमध्ये लटकवलेले मी बघितले. एक दरवाजा उघडला आणि पुष्कळसे तिथं काम करणारे लोक आले आणि लोकांचे नावं घेऊन ती लिस्ट ते वाचू लागले. आणि काहीच विरोध न करता ते उठले जसे जसे त्यांचे नावं घेण्यात आले आणि एका मोठ्या खोक्याप्रमाणे वस्तूमध्ये ते गेले. आणि ज्यावेळेस ते आतमध्ये होते तेवढ्यात त्या तिथलच्या तांत्रिक कामगाराने तो दरवाजा बंद केला, त्यांनी एक स्विच दाबला भिंतीवरचा आणि काही क्षणातच ज्यावेळेस तो दरवाजा उघडला तर एक मोठा झाडू आला आणि धूळ भरण्याचं जे काय भांड आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे काय अवशेष होते राख होती ती सगळी गोळा करण्यात आली. काहीच नव्हतं परंतु थोडीशी धूळ एवढीच राहिली होती जिथं एक पूर्ण खोली भरून लोक भरण्यात आले होते. मी बघितलं की ज्यांनी ती मेडिकलचं जे परीक्षण आहे ते यशस्वी रीतीने पास केली होती त्यांना पुन्हा त्याच ट्रकमध्ये टाकण्यात आलं आणि दुसऱ्या एका ट्रेनमध्ये त्यांना बसवण्यात आलं. कोणीच काय एकमेकांशी बोलत नव्हते. दुसऱ्या एका बिल्डिंगमध्ये प्रत्येकाला एक एक काम नमूद करण्यात आले होते, देण्यात आले होते आणि ते सर्व काम करत होते एकही विरोधाचा शब्द न उच्चारता. आणि मी बघत होते की ते खूप कष्ट करत होते जे काय त्यांना काम दिले होते. आणि दिवसाच्या शेवटाला त्यांना दुसऱ्या एका बिल्डिंगमध्ये नेण्यात आलं आणि तिथं पण एक मोठं कुंपण होतं आणि मग त्यांनी कपडे बदलले आणि मग ते झोपायला गेले. आणि दुसऱ्या दिवसा पुन्हा त्यांना ते कष्टाचे काम देण्यात आले होते. आणि त्या रात्रीच्या समयात एक मोठे आवाज मला ऐकायला आले. मला दिसलं की एक मोठं शॉपद हे बसलेलं मी पाहिलं एका मोठ्या सिंहासनावर आणि सर्व लोक त्याची आज्ञा ऐकत होते. मी बघितलं की आत्मिक शिंग त्याच्या डोक्यामधून असे वाढत होते आणि ते प्रत्येक ठिकाणामध्ये जणू काय पृथ्वीमध्ये पसरलेले होते. त्यांनी पुष्कळशा अशा जागा घेतल्या ऑफिसेसमध्ये आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणांमध्ये जिथं अधिकारांच्या जागा आहेत आणि त्याचं शक्ती फार अफाट झाली. मग मी पाहिलं ते शॉपदांनी पुष्कळशा जागांमध्ये स्वतःला तिथं बसवलेलं होतं आणि अनेक लोकांना ते फसवू लागलं. आणि जे श्रीमंत आणि जे खूपच नावाजलेले आहेत ते पण फसले गेले, जे गरीब आहेत आणि ज्यांच्याकडे काय नाही ते देखील त्या शॉपदाला फसले गेले आणि त्याची स्तुती ते करू लागले. मग एक मोठी मशीन एका ऑफिसमध्ये आणताना मी बघितली आणि मग त्या शॉपदाने त्याचा शिक्का त्या मशीनवर त्यांनी मारला आणि त्याच्यामधून आवाज आला. तिथं एक बिग ब्रदर नावाची मशीन पण होती जी प्रत्येक घरांमध्ये आणि बिझनेसमध्ये ठेवण्यात येत आली होती. फक्त एकाच प्रकारची अशी मशीन अस्तित्वात होती आणि ती या शॉपदाकडे होती. त्याचा दुसरा भाग या मशीनचा प्रत्येक मनुष्यांच्या घरांमध्ये होता आणि तो अदृश्य होता डोळ्यांना. परंतु ती मशीन प्रत्येक रिपोर्ट हा शॉपदाला अचूक रीतीने देत असे जे काय लोक काम करत आहे किंवा जे काय ते करत आहे. आणि मग मी बघितलं ते शॉपद ते जे सिंहासनावर बसलं होतं आणि त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मी बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या कपाळपट्टीवर 666 हा आकडा होता. मग मी बघितलं की अजून एक मनुष्य दुसऱ्या एका ऑफिसामध्ये तो खूप चिडला होता या शॉपद्याच्या विरुद्ध. तो म्हणत होता मला ताबडतोब त्याच्याबरोबर बोलायचं आणि तो खूप मोठवाट्याने किंचाळत होता. आणि मग लगेचच ते शॉपद त्याच्या समोर हजर झालं आणि खूपच चांगल्या रीतीने तो म्हटला, ये मी तुला मदत करतो आणि तुझे सर्व जे काय समस्या आहे त्याचं निवारण मी करेल. या रागिष्ट माणसाला त्या शॉपद्याने घेतलं, मोठ्या एका खोलीमध्ये नेलं आणि त्याला एका टेबलावर झोपण्यासाठी सांगितलं. आणि मला ती जी हॉस्पिटलची इमर्जन्सीची जी खोली आहे त्याप्रमाणे ती दिसत होती ती खोली. या मनुष्याला भुजेचं औषध देण्यात आलं आणि एका मोठ्या मशीनच्या खाली त्याला झोपवण्यात आलं. ह्या शॉपदाने त्या मनुष्याच्या डोक्याला काही वायरी लावल्या आणि ती मशीन त्यांनी ऑन केली. नंतर त्या मशीनवर जे शब्द लिहिले होते ते मी वाचले. त्याच्यावर लिहिलं होतं, दिस माइंड इरेजर बिलॉंग्स टू द बीस्ट 666. हे मनाला जे विचार पुसणारे जी ही मशीन आहे ती या शॉपदाची आहे 666 ची. आणि मग ज्यावेळेस त्या माणसाने त्या टेबलावरून काढण्यात आलं खाली, त्याचे डोळे एकदमच असे स्थिर झाले होते आणि तो स्तब्ध झाला होता आणि तो जणू काय सैतानाने पछाडल्यासारखा दिसत होता जसं आपण चित्रपटांमध्ये बघतो. आणि त्याच्या डोक्यावर एक काळपट असा मोठा स्पॉट म्हणजे शिक्का असा दिसत होता. मला कळलं की त्याचं पूर्ण मन किंवा त्याची बुद्धी ही साफ करण्यात आली होती आणि अशा पद्धतीत तिला करण्यात आलं होतं की त्या बुद्धीचं पूर्ण नियंत्रण ते शपथ करू शकल. आणि मग ते शपथ त्याला म्हटलं, प्रिय माणसं तुला कसं काय वाटतं आता, मी तुला सांगितलं नव्हतं का की मी तुझ्या सर्व समस्यांचं निवारण करू शकतो. बघ मी तुला एक नवीन मन दिलेलं आहे आणि तुला आजपासून कुठल्याच प्रकारची चिंता करायची गरज नाही. तो मनुष्य काहीच बोलला नाही आणि मग ते शॉपद म्हटलं की तू आजपासून प्रत्येक माझं जे काही आज्ञा आहे त्याचं पालन करशील. आणि मग त्याने छोटस एक काहीतरी वस्तू उचलली आणि त्या मनुष्याच्या शर्टाला त्यांनी ती लावली. मग तो पुन्हा त्या माणसाशी बोलला आणि त्या माणसाने ओट न हलवता जणू काय त्या शॉपदाशी बोलला, होय तो एका मृत माणसासारखा जिवंत असूनही झाला होता आणि तो जात होता. मग त्याला असा आदेश दिला की तू काम करशील परंतु तू चिडणार नाही, रागावणार नाही, तू रडणार नाही किंवा दुःखी होणार नाही. तू आजपासून काम करशील माझ्यासाठी तू मरूपर्यंत मशीन प्रमाणे तू काम करशील. तुझ्यासारखे अनेक जण मी असं केलेलं आहे ज्यांच्यावर मी नियंत्रण मिळवलेलं आहे. काही खोटा बोलतात, काही खून करतात, काही चोरी करतात, काही युद्ध करतात, काहींना लेकर आहेत, काही मशीन चालवतात आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी करतात. मी सर्व गोष्टींना कंट्रोल करतो. आणि एक पापी हास्य त्या शॉपदामधून आलं आणि तो हसू लागला. त्या मनुष्याच्या हातात काही पेपर देण्यात आले ज्याच्यावर त्यांनी सह्या केलं आणि त्यांनी खूप आनंदी रीतीने सर्व काही त्याची मालमत्ता या शॉपदाला देऊन टाकली. मग त्या दृष्टांतामध्ये मी बघितलं की त्या माणसाने जसं ते ऑफिस सोडलं त्या शॉपदाचं आणि त्याच्या गाडीमध्ये बसला आणि त्याच्या घरी गेला. ज्यावेळेस त्याच्या बायकोजवळ तो आला ती त्याचं चुंबन घेऊ लागले परंतु तो काहीच त्याचा होकार किंवा नकार किंवा काहीच त्याचं इमोशन्स दिसत नव्हते. त्याचं जे काय प्रेम होतं त्याच्या बायकोसाठी किंवा ज्या काय भावना होत्या त्या सर्व शून्यासारख्या झाल्या होत्या कारण त्या शॉपदाने त्याच्या सर्व भावनांचा नाश केला होता. त्याची बायको खूपच रागावली आणि किंचाळली की कसा माझा नवरा एकदमच दगडासारखा झालेला आहे. मग शेवटी ती म्हटली, ठीक आहे, मी त्या शॉपवाल्याला बोलवते आणि मग त्याला समजेल की काय केलं पाहिजे. आणि लगेच तिने फोन केला, तिचं घर तिने सोडलं आणि तिच्या गाडीमध्ये बसून त्याच ठिकाणामध्ये त्या बिल्डिंगमध्ये गेली ज्या बिल्डिंगमधून तिचा नवरा आला होता. पुन्हा त्या शॉपवाल्याने तिला खूप आनंदाने तिचं स्वागत केलं आणि म्हटलं, तुझे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय समस्या आहेत त्या मला तू सांग, म्हणजे मी तुझा खात्रीशीर मदत करू शकेल. आणि मग एक खूपच अतिशय आकर्षक हँडसम असा मनुष्य आला, त्यांनी तिला नेलं त्याच टेबलावर जिथं त्या तिच्या नवऱ्याला पहिले ठेवलं होतं आणि तसंच ऑपरेशन तिच्या मनाचं त्यांनी केलं आणि ती पण गुलाम झाली या शॉपदाची. मी ऐकलं तर शॉपद तिला विचारत होता, आता तुला कसं वाटतं? तिने काहीच उत्तर दिलं नाही आणि मग एक छोटस ते काही वस्तू तिच्या ब्लाउजला त्यांनी चिटकवली. मग तिने त्याची आराधना करण्यासाठी आणि त्याला प्रभू आणि स्वामी म्हणण्यास सुरुवात केली आणि त्याची ती पूजा करू लागली. आणि ते शॉपद तिला म्हटलं की तू अनेकांना जन्म देशील, अनेक लेकर तुला होतील आणि ते सर्व माझी पूजा आणि आराधना करतील. आणि ती स्त्री जणू काय एखाद्या मशीन सारख्या रोबोटच्या आवाजामध्ये म्हटली, होय माझ्या प्रभू, मी तुझं ऐकेल. मी पुन्हा त्या स्त्रीला बघितलं, ती दुसऱ्या बिल्डिंग मध्ये गेली होती आणि तिथं बऱ्याचशा स्त्रिया गरोदर झाल्या होत्या आणि त्या खाटेंवर जीव नसल्यासारख्या पडलेल्या होत्या आणि ते काहीतरी मंत्रतंत्र बोलत होत्या आणि त्या स्वपदाची आराधना करत होते आणि प्रत्येक स्त्रीच्या कपाळावर 666 असं लिहिलं होतं. ज्यावेळेस ते लेकरं त्यांचे मोठे होऊ लागले, त्यांना दुसऱ्या बिल्डिंगमध्ये त्या लेकरांना नेण्यात आलं, ज्या ठिकाणामध्ये त्यांच्या ज्या काळजी घेणाऱ्या ज्या नर्सेस होत्या त्यांचे मन पण असे बदलून टाकण्यात आले होते आणि त्यांना जबाबदारी दिली होती की या लेकरांचं संगोपन करण्याची. आणि या सर्व नर्सेसच्या कपाळांवर पण 666 हा नंबर मी पाहिला, आकडा मी पाहिला. नंतर ते शॉपद खूप शक्तिशाली झालं आणि त्याचं पूर्ण राज्य हे पूर्ण पृथ्वीवर पसरलं. हे जे लेकरं होते छोटे छोटे बाळ, ते देखील मोठे झाले आणि एका योग्य वेळेस ते पण त्या मनातलं सर्व विचारांना नष्ट करण्याची जी मशीन आहे त्याच्या खालून त्यांना जावं लागलं. ते सर्वजण त्या शॉपदाची आराधना करू लागले आणि त्याच्या त्या प्रतिमेचं. परंतु त्या मशीनमध्ये कुठली शक्ती नव्हती देवाच्या लेकरांवर. मग दुसरा आवाज मी ऐकला प्रभूला म्हणताना की जे त्या शॉपदाची आराधना करतील आणि त्याच्या त्या आकृतीची आराधना करतील ते सर्वांचा नाश होईल, पुष्कळसे हे फसवले जातील आणि पुष्कळसे पडतील, परंतु मी माझ्या लेकरांना वाचवेल या शॉपदापासून. या गोष्टी घडतील शेवटल्या काळांमध्ये. शॉपदाचं चिन्ह तुम्ही घेऊ नका, पश्चाताप करा उशीर होण्याच्या अगोदर. हे जे शॉपद आहे प्रभू म्हटला, स्वतःला हा शांतीचा मनुष्य असं म्हणेल आणि तो अनेक राज्यांमध्ये शांती आणेल खूपच कठीण परिस्थितीमधून आणि पूर्ण जगाला तो एकदम स्वस्थही करील जगामध्ये. आणि तो ही खात्री करून देईल जगामध्ये की प्रत्येकाचा जो काय पगार आहे तो त्याच्यासाठी पुरेसा आहे. तो पुष्कळशा राष्ट्रांबरोबर मैत्री करील आणि पुष्कळशे मोठे मोठे जगातले लोक त्याच्या मागे चालतील आणि त्यांना खोटी सुरक्षा अशी मिळाल्यासारखी होईल. हे सर्व काळ येण्याच्या अगोदर, हे सर्व घटना होण्याच्या अगोदर प्रभू म्हटला, मी विश्वासणाऱ्यांची एक सेना ही तयार करील आणि जिच्यामध्ये सत्य आणि धार्मिकता असेल. जे योएल संदेशाने सांगितलेली जी काही ही सेना आहे, माझा आवाज ते ऐकतील सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत. आणि ह्या रात्रीच्या या समयांमध्ये या घंट्यांमध्ये सुद्धा ते माझा आवाज ऐकतील आणि मी त्यांना उत्तर देईल. ते माझ्यासाठी काम करतील आणि ते मोठ्या सेनेप्रमाणे युद्धाच्या ते पळतील. ते मोठे मोठे कृत्य माझ्यासाठी करतील कारण मी त्यांच्याबरोबर असेल. हे सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्तांनी मला प्रगट केल्या एका उघड्या दृष्टांताच्या स्वरूपात. आणि हे प्रभूचे शब्द आहेत, त्याच्या मुखाचे शब्द आहेत, आणि हे सर्व काय आखरीच्या काळासाठी नमूद करण्यात आलेलं आहे. येशू आणि मी पुन्हा घरी वापस आले आणि मी विचार करत होते सर्व या गोष्टींविषयी जे त्यांनी मला दाखवल्या होत्या आणि सांगितल्या होत्या. मग मी झोपी गेले आणि झोपायच्या अगोदर मी प्रार्थना करत होते सर्व लोकांच्या तारणासाठी.